అర్థోపాయస్ శాపదస చిన్న ద మార్క్ ఆఫ్ ద బీస్ట్. మీ ప్రభుల వంతన ఐకల కి మాజా ఆత్మ సదైవ మనుష్య బరోబర్ వాద ఘాలనార్ నై. చల్ ఈ అని త్యా శాపదాకడ బగ్. శేవట్ల్యా దివసాంమధ్ये एक दुष्ट सैतनी शापद हे पृथ्वीमधून निघल आणि प्रत्येक राष्ट्राला ते फसल ह्या पृथ्वीवरच्या. आणि त्याची अशी डिमांड असेल की प्रत्येकाने त्याचा शिक्का म्हणजे 666 हे चिन्ह प्रत्येकाने आपल्या हातावर किंवा कपाळावर हे घ्यावं. आणि जो कोणी हे चिन्ह जे शापदच आहे ते घेईल त्याला ह्या अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येईल जिथं जळणं आणि पिळा आणि ब्रिमस्टोन किंवा सल्फर आणि गंधक रस हे जे आहे. हे श्वापद हे जे पृथ्वीत येणार आहे ते फार मोठी शांती आणि समृद्धी अशी आणणार आहे. आणि ज्यावेळेस तो सर्वांना ताब्यात घेईल या फसवेगिरीच्या पद्धतीमध्ये आणि मग तो शिक्के मारण्यास सुरुवात करील आणि जो कोणी ते शिक्के घेणार नाही हातावर किंवा त्यांच्या कपाळावर त्याला कुठल्याच प्रकारे अन्न किंवा वस्त्र किंवा गाडी किंवा घर किंवा काहीच खरेदी करता येणार नाही किंवा त्यांना काहीच विकता देखील येणार नाही दुसऱ्या कोणाला जोपर्यंत त्यांच्यावर हे शापदाचं चिन्ह नसणार आहे. मग प्रभूने मला स्पष्टपणे सांगितलं की जे कोणी हे चिन्ह घेतात ते असं दर्शवतात की ते शापदाला त्यांनी नमन केलेलं आहे आणि तो त्यांचा मालक आहे आणि प्रभू परमेश्वरापासून ते सदा सर्व काळासाठी त्यांचं उच्छेदन होतं. त्यांचा वाटा सर्व अविश्वासणारे आणि अनितिमान आणि घाणेरड्या गोष्टींचे जे कामगार आहेत त्यांच्याबरोबर तो होतो. हे जे चिन्ह आहे त्याचा असा अर्थ आहे की जे ते घेतात त्यांनी देवाचा नकार केलेला आहे आणि त्यांनी त्या शापदाकडे वळलेले त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या पालन पोषणासाठी. शापद आणि त्याचे संपूर्ण जे काही अनुयायी आहेत ते खूप छळ करणार आहेत त्या लोकांचा जे हा शिक्का घेणार नाही आणि पुष्कळांना मारून टाकणार आहे. काही पण असो किती पण प्रेशर असो किती पण दबाव असो ते जे खरे देवाचे विश्वासणारे आहेत त्यांना शिक्का मारू शकणार नाही. पुष्कळ ते प्रयत्न करतील आणि त्या काळामध्ये पुष्कळ लेकर आणि बालक यांना अशा माता पित्यांच्या समोर मारण्यात येईल जे हा शिक्का घेणार नाहीत. आणि खूप शोकाचा हा समय असणार आहे. जे कोणी हा शिक्का घेतील त्यांना पूर्णपणे हे शापद ताब्यामध्ये घेईल. आणि दुसरं गोष्ट जे येणारं जे शापद आहे त्याच्याबरोबर करण्यासाठी हे लोक तयार केले जातील. पुष्कळशे त्यावेळेस तुम्हामधले हे अशक्त होतील आणि हे लगेचच शरण जातील ह्या शापदाला आणि त्याचं चिन्ह हातामध्ये किंवा कपाळामध्ये घेतील. तुम्ही म्हणाल देव क्षमा करील देवाला हे समजल पण प्रभू म्हटला मी माझ्या वचनासाठी पस्तावा करणार नाही. मी तुम्हाला अगोदरच वारंवार माझ्या संदेष्ट्यांच्या मुखाच्या द्वारे सांगितलेलं आहे आणि शिववर्तमानाच्या प्रचारकांच्या द्वारे सांगितलेलं आहे या गोष्टी. आत्ताच पश्चाताप करा जोपर्यंत दिवस आहे कारण ज्यावेळेस रात्र येईल त्यावेळेस न्याय हा सदा सर्व काळासाठी सिद्ध केला जाईल. जर तुम्ही त्या शापदाला ऐकणार नाही त्या काळात आणि त्याचं हे चिन्ह घेणार नाही तर मग मी तुमची काळजी घेईल. मी हे म्हणत नाही की अनेक जण मरणार नाही त्यांच्या विश्वासासाठी या काळामध्ये परंतु पुष्कळचे यांचे शिरच्छेद होणार आहे प्रभू परमेश्वरावर विश्वास करण्यासाठी. परंतु खरोखर धन्य आहेत ते जे प्रभूसाठी मरण पावतात कारण त्यांचं जे बक्षीस आहे किंवा रिवॉर्ड आहे ते फार मोठं आहे. होय त्यावेळेस एक शांतीचा आणि समृद्धीचा काळ येणार आहे ज्या काळामध्ये हे शपथ सर्व ठिकाणांमध्ये फारच प्रसिद्ध होणार आहे आणि तो हे जगातले जे काही प्रश्न आहेत ते काहीच नाही असत दर्शवेल आणि शांतमय वातावरण करेल आणि सर्व काही रक्त आणि जे काही युद्ध आहे ते थांबतील आणि पूर्ण देशामध्ये असं वाटेल की खूप समृद्धी आलेली आहे. भिवू नका, मनुष्य तुम्हाला काही करू शकत नाही, परंतु त्याला तुम्ही द्या जो तुमचा जीव आणि तुमचं शरीर नरकामध्ये टाकण्यास समर्थ आहे. कारण जरी पुष्कळस छळ आणि भयंकर यातना आणि पीडा तुमच्या समोर टाकण्यात येतील, तरी देखील त्या काळात मी तुम्हाला ह्या सर्वांपासून सोडवेल. परंतु त्या क्रूर दिवसाच्या अगोदर मी एक मोठं माझी सेना ही तयार करणार आहे, जी माझी आराधना करेल आत्म्याने आणि खरेपणाने. आणि प्रभूची ही सेना पुष्कळसे मोठे मोठे कार्य करतील आणि पुष्कळ सुंदर गोष्टी करतील. आणि म्हणून तुम्ही सर्व माझ्याकडे या आणि माझी आराधना करा आत्म्याने आणि खरेपणाने. तुम्ही तुमचे धार्मिकतेचे फळ हे माझ्याकडे घेऊन या आणि मला तुम्ही ते द्या जे माझं आहे, आणि मी तुम्हाला ह्या पापी घटकेपासून तुमचा बचाव करेल. पश्चाताप करा आता आणि तुम्ही ह्या सर्व भयानक गोष्टी पासून वाचाल जे बंडखोर आणि अविश्वासणाऱ्यांवर येणार आहेत. पापाचं वेतन हे मरण आहे, परंतु देवाचं कृपादान हे सार्वकालिक जीवन आहे. मला तुम्ही हाक मारा आत्ताच आणि मी तुम्हाला तुमचा स्वीकार करेल आणि तुमची क्षमा करेल. मी तुमच्यावर प्रेम करतो आणि माझी इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा. हा संपूर्ण वृत्तांत ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही जगाल. तुम्ही हा दिवस तुमच्यासाठी निवडून घ्या आणि ठरवा की तुम्ही कोणाची सेवा करणार आहात.